चीनीमंडी.com पॉडकास्ट।
बेलीज सेंटेंडर शुगर ग्रुप कडून आरोग्य मंत्रालयाला $1,00,000 देणगी। सेंटेंडर शुगर ग्रुपनं आरोग्य मंत्रालयाला $1,00,000 देणगी दिली। देणगीचा धनादेश आरोग्य मंत्री पाब्लो मारिन यांनी स्वीकारला। ही मदत सध्याच्या कोरोना या साथीच्या रोगात योग्य ती दक्षता घेण्यासाठी लागणारी वैद्यकीय साधनं तसंच इतरही अत्यावश्यक आणि तातडीच्या गरजांना सपोर्ट करण्याच्या उद्देशानं करण्यात आली आहे। मंत्रालयाचं म्हणणं आहे की ही मदत विद्यमान आणि उदयोन्मुख संसर्गजन्य रोगांच्या धोक्यापासून रोखण्यासाठी, शोधण्यासाठी आणि त्यास प्रतिसाद देण्यासाठी आणि विशेषतः पश्चिम प्रादेशिक रुग्णालयात आरोग्य सुरक्षा कार्यक्रमांना मदत करण्यासाठी देशातील क्षमता बळकट करण्यास मदत करेल।